पहिला डॉनाला घालवून टाकन जरा स्टेप कोणाला नुसती आई जो मला नेन भाऊचा फोन आला हो वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या लाईफ मध्ये फक्त पबजीचा झोन आला बाकी काय नाही डॉन लोक चालतात पण भरडी भाई नाही उद्या कुठल्या बी छाटू जी कुणाला सुट्टी नाही शॉट त्याला बसवणार पद्धत मध्ये डॉन समोर वाजायचं इज्जत मध्ये ठेवतो बोलण्यात कम जास्ती दम हिम्मत मध्ये काजव्यांना देत नाही मी किंमत कधी मोठ मोठे गार केले गंमत मध्ये चल झडू नको खुन्नस मध्ये वाकडी गाडी डॉन थांबलाय पिन्नक मध्ये राडे व्हायची शक्यता धोक्यात कारभार आमची सत्ता आणि आमची सरकार माझी राज्यात चर्चा मला ढसत दरबार फाटके पाहुणे मारत माझं वाढीव घरदार माझ्या सक्सेसच्या माग माझ्या आईचा हातभार ही नाही देवाची कृपा माझ्या स्वतःचे उपकार कधी ऑन मध्ये दिसलो तर कल्टी मार नाही तर लपड्याची रम्मी मग शॉटला धार एकटा घुमवतो तुझ्या शूटर चार माझ्या वाईटावर बसलेल्या नो खबरदार मला चित्रगुप्त टिपा देतो यम माझा मदतगार शनी देतो होप मला सिंची काळजी राहिली नाही झोप मला रोज नवीन अपोजिट भाचडीचे शोक मला टांगले ते नातेवाईक होमीज येत खूप मला तिचे माझी सक्की भावकी आणि माझी पब्लिक फक्त लवडे लावती रॅपिंग सोडाली मला कॉर्टात न पावती कारण 70 अक्कल मला 17 ते भाव आजकालचा हिप हॉप लय खात्र्या ते भाव मी बांगल्यात पाहिजे पण मी पात्रा ते भाव तरी स्वतःची मेहनत मला स्वतःवर प्राऊड होतो एरियाचा संजावा ट्रॅक माझा आउट होतो मुतायला गेलं तरी झाडायला क्राऊड येतो इंस्टावर पोरींचा पाऊट येतो डॉन पुण्यात वाचतो अख्ख्या भारतातनं शाऊट येतो पाद्रे गँगस्टर यांच्या वाजण्यावर डाऊट येतो खंब्याची बात आणि वाकडे घष्टीत कोऱ्या कागदावर सही देतो घात नाही दोस्तीत पण नाव माझं खराब आहे वस्तीत पण मी माझ्या मस्तीत नाही लांडाला आहे रगीलपणा या हस्तीत तुमच्या डोक्या बाहेर बुद्धी ते शॉर्ट सर्किट भलती वायर पलटी फायर दहशतचा शॉर्ट केला चोरांना कॉट केला आपोसला बॉट केला सीन सगळा शॉर्ट केला मराठीचा सीन हित सांभाट आणि थॉट केला डॉनची घेतली आणि लोकांना ताप दिला हुडकायला कॉप्स आणि हुड माझा ब्लॉक केला पण तरी भुगिरीत गाजवतो सीन हिप हॉपचा सगळे खाली टांगून वाचतो माझा दर्जा टॉपचा तिकडं गप आई घाला हित धिंगाना डॉनचा चल लक्ष दे कोणाला पिन्नक मध्ये हित गाजवायला डॉन आला घालवून टाकन जर रस्त्यात कोण आला नुसती आई जो मला नेन भाऊचा फोन आला हो वास्तव गुन्हेगारी जगलो तुमच्या लाईफ मध्ये फक्त पबजीचा झोन आला बाकी काय नाही सीन उरावर घेतलाय पण भक्कम पाय नाही गरज बोलायची नाही पण मी गप्पन राय नाही यांची आई झावल्याशिवाय मला जेवण जाय नाही माझ्या माग वाचतात पण समोर काय नाही मी ढागात वाचतो माझ्या जमिनीवर पाय नाही कारण सॅलरीच्या वयात मी खोका खाल्लाय यांच्या माझ्यांनी माझ्याकडून झोका खाल्लाय नको गुन्हेगारी सांगू कारण मित्रांनी मोका खाल्लाय प्रेमात सोड दोस्तीत पण धोका खाल्लाय पण तरी सुद्धा माणूस की जिंदा माझी बराबरी जमणार नाही कारण फक्त निंदा माझी पण एक गाण्यात भुगतात आम्ही खरोखर मारतो माझ्या आवाजाने सगळ्यांचा बाजार हालतो माझ्या नावा खाली गरिबांचा व्यापार चालतो गुन्हेगांडीत पण शामळा मी माग बोलतो स्वाभिमानी वागे मी कुत्रे कोलतो चांगला दुर्बाबानी चालतो मी निसंकोच सीन बदलून टाकतो माझी पॉवर सोच डॉन बोललं तर बोललं मग विषय क्लोज पाचडीचे मुद्दे मी करतो रोज गँग तयारी ते माझी सगळे वेपन लोड मी उगाच आई झवन कुणाची तर बाप मला घरी सोड चैरा पट्टी माझी देतो हसून डॉनची दहशत लोकांना येते दिसून तुम्ही नुन्नी होते जावा लावडा लसून गँगस्टर शूट करतो आम्ही तव्वापासून मैफिल रंगती माझी चंद्रावर बसून दुसरे ग्रह तारे देत नाही भेटे मला सध्या चांगलं ओळखती बघ आखी सिटी मला काय दिवसात साधवारा नावावर जिल्हा माझा बिंदास विरोध करा वाकडा नाही बुलला माझा नका नाद करू वाद करू सल्ला माझा नंबर गाडी आडा बॉब बिल्ला माझा नको मस्कर करू आम्ही लवडे लावतो माझ्या पाया पड मी तुला नवसात पावतो दुनिया बागायच्या वायात मी दुनिया दावतो ज्याची भोकायची लायकी नाही तो पण चावतो ध्यान देत नाही मी पण नाव ठेवत्या थिएटर दुनियादारी पेक्षा माझी शीटच बेटर संयम ठेवतो म्हणून सगळं भेटल माझ्या होमींचे धंदे झाले पाहिजे सेटल होमीच्या मेरे लिए मन्नत मांग मन्नत में मेरे लिए जन्नत मांग माझ्या दोस्तीतून काय पाहिजे किंमत सांग जागाय द्यावाकड सुख नाही तर हिंमत माग नाहीतर राशील गुतून एवढे मानविचार डोक्यात माझ्या यात्यात कुठून उठून सुटून कामापुरते लोक मला जातात भेटून फरक पडत नाही कोण जात माग भुकून फरक पडतो मला माझ्या आपल्यांना दुखून माझ्या आपल्यांच्या खुशीत मला भेटत सुकून पण पारक्यांनो अंतर ठेवा नाही तर गांड पाडतो चुकून मी हानिकारक वाचतो मला ऐका जपून मी खुल्ला फिरतो शत्रू ट्रिप करतो लपून माझ्या हक्काचा हक्कानी घेतो वडून आणि काही जण बसल्यात माझ्या हक्कावर टपून पण हिप हॉप ची भूक मला सिनेमिनी चावून खाल्लाय. मेलो तरी माहितावर लिवा आता जग सोडून लेजंड चाललाय. पण तुमच्या सुखा दुखात काय मला लक्षात ठेवा. मी राक्षस झालोय मला माफ कर द्यावा. माझ्या वाटणीचं पुण्य बी तुम्हाला ठेवा. मी जग जिंकतो करून माझ्या आईची सेवा. घरची जबाबदारी पार पाडतो खुश ठेवतो आईला. हा तुला सात जन्म घ्यावे लागतील माझ्यासारखं व्हायला. माझे दोन गाणे खूप झाले मार्केट खायला. मला देऊ पण नंतर माझं हो मी पाहिला. डॉन झालाय सांभाटा नाही किरकोळ राहिला. मला त्रास देतोय डॉन जाऊन सांग तुझ्या भाईला. लक्ष दे कोण आला पिन्नक मधी हित गाजवायला. डॉन आला घालवून टाकन जर रस्त्यात. कोण आला नुसती आई झो मला नेन भाऊचा फोन आला. हो वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या लाईफ मध्ये फक्त पबजीचा झोन आला. चल लक्ष दे कोण आला पिन्नक मधी हित गाजवायला. डॉन आला डॉन आला. स्वतः सांभाटा बीट वर स्वतः खाकी महाराज. घालवून टाकन जर रस्त्यात. कोण आला